नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: वक्फ दुरुस्ती विधेयक आयज लोकसभेत मांडटले. कर्मचारी भविश्य निर्वाह निधी संघटणेन भाव बँकींग केंद्रीकृत संकलन प्रणालीत आनीक 15 बँको जोडल्यात. फाटल्या आर्थिक वर्सात देशाची अक्षय उर्जा क्षेत्रात सुमार 35% वाढ जाल्या अशें नवीन आनी नविकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. फाटल्या सप्तकांत म्यानमारांत जाल्ल्या विध्वंसक भुंयकांपांत मरण आयिल्ल्यांचो आंकडो पावलो 2759. ऑपरेशन ब्रह्माखाला भारताचे बचाव कार्य सुरू. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळांत पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. वक्फ दुरुस्ती विधेयक आयज लोकसभेत मांडटले. सभाघरांत विधेयकाचेर चर्चा करपा खातीर 8 वरांचो वेळ दवरला अशें संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू हांणी म्हळां. वेवसाय सल्लागार समितीच्या बसकेंत गरज पडल्यार चर्चे खातीर वेळ वाडोवं येता हाचेरूय एकमत जालां अशें तांणी सांगलें. सरकार उक्त्या चर्चे खातीर आनी विधेयकावेल्या सगळ्या प्रस्नांची जाप दिवपाक तयार आसा अशें तांणी सांगलें. विरोधी पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारणाक लागून कायद्याक विरोध करतात असो आरोप लेगीत रिजीजू हांणी केलो. भारतीय जनता पक्ष आनी राष्ट्रीय लोकशाय आघाडी पक्ष जेडीयू आनी तेलगू देसम पक्षानूय तांच्या सगळ्या खासदारांक लोकसभेत हाजीर रावपा खातीर व्हीप जारी केला. काँग्रेस पक्षान लेगीत तांच्या सगळ्या खासदारांक लोकसभेत हाजीर रावपाक सांगला. वक्फ दुरुस्ती विधेयकाचेर तांची रणनीती आंखपा हेतान संसदेच्या दोनूय सभाघरांत इंडिया अलायन्सच्या फुडाऱ्यांनी काल नवी दिल्लीत एक बसका घेतली. हातूंत काँग्रेस फुडारी राहुल गांधी आनी मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्राध्यापक रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रविड मुनेत्र कळगम, केटीआर बालू तशेंच आम आदमी पक्षाचे संजय सिंह हांचो आसपाव आशिल्लो. वक्फ मालमत्तेच्या वेवस्थापन आनी संचालन संबंधीत उणाव पयस करप हो दुरुस्ती विधेयकाचो मुखेल हेत आसा. फाटल्या वर्सा ऑगस्टात लोकसभेत हे विधेयक मांडिल्ले. ह्या विधेयकाचेर फुडलो विचार करपा खातीर भाजपा खासदार जगदंबिका पाल हांच्या फुडारपणाखाला संयुक्त संसदीय समिती तयार केल्ली. समितीकडेन सुमार 97 लाख सुचोवण्यो मेळ्यात. कर्मचारी भविश्य निर्वाह निधी संघटनेन भाव बँकींग केंद्रीकृत संकलन प्रणालीत आनीक 15 बँको जोडल्यात. ह्या सयत ह्या पॅनलात आस्पावीत आशिल्ल्या सरकारी आनी खासगी बँकांची संख्या 32 पावल्या. काल नवी दिल्लीत जाल्ल्या कबलातींचेर सय करताना कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया लेगीत हाजीर आशिल्ले. ईपीएफओ वरवीं सुमार 8 कोटी वांगड्यांक आनी 78 लाखां परस चड पेन्शन धारकांक सामाजीक सुरक्षा आनी हेर लाव मेळटा अशें मांडविया हांणी सांगलां. ईपीएफओ एक सुलभ आनी कार्यक्षम बँक म्हूण स्थापन करपा खातीर ईपीएफओ 3.0 म्हणून विकसीत जायत आसा. नव्यान आस्पावीत जाल्ल्यो 15 बँको दर वर्सा सुमार 12,000 कोटी रुपयांचे थेट पेमेंट करतले. तशेंच कर्मचारी ह्या बँकांकडेन थेट वेव्हार करूंक शकतले अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. देशांत नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 6 पावला अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. देशांतल्या नक्षलवादांत सगळ्यांत चड ग्रस्त आशिल्ल्या जिल्ह्यांची संख्या 12 वेल्यान 6 मेरेन उणी करताना भारतान नक्षलवाद मुक्त भारत उबारपाच्या दिकेन एक व्हड पावल मारताना एक नवं पावंडो हुपला अशें केंद्रीय घरमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळां. एक्स ह्या सोशल मिडिया पोस्ट वरवीं अमित शाह हांणी ह्या संदर्भात म्हायती दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालच्या केंद्र सरकारान नक्षलवाद आड खर दृश्टीकोन दवरला तशेंच उदरगती खातीर खर यत्नांनी एक सशक्त सुरक्षीत आनी समृद्ध भारत घडयता अशें तांणी म्हळां. भारतातल्यान 31 मार्च 2026 मेरेन नक्षलवाद पुरायपणान ना करपाचो मोग सरकारान दवरला अशें मंत्री शाह हांणी म्हळां. नेपाळच्या प्रधानमंत्री केपी शर्मा ओली काल तांचे थायलंडचे समपदेस्त पेंटोंगटन श्रीनवात्रा हांच्या आपोवणेवेल्यान बँकॉकांत जावपी बिमस्टेक शिखर परिशदेंत वांटेकार जावपा खातीर भायर सरले. फाटल्या वर्सा जुलय म्हयन्यांत 4थे फावट पदभार स्विकारल्या उपरांत ओली हांचो हो पयलोच थायलंड दौरो आसा. 1 ते 5 एप्रील मजगतीं थायलंडांत 6व्या बिमस्टेक शिखर परिशदेचें आयोजन जाता. विदेश मंत्रालयाच्या सुत्रांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या भेटी वेळार ओली आनी थायलंडचे राजा वजिला लॉंगकॉन हांच्या मदीं शिष्टाचार बसका जातली. प्रधानमंत्री ओली थायलंडातल्या मुखेल उद्देजकांबरोबर लेगीत बसका घेतले आनी बिमस्टेक शिखर परिशदेंत तशेंच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजींत लेगीत उलोवप करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
फाटल्या आर्थिक वर्षात देशाची अक्षय ऊर्जा क्षमता विक्रमी 25 गिगावॅटान वाढल्या. फाटल्या आर्थिक वर्षात ह्या क्षेत्रात सुमार 35% वाढ झाल्या असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांनी काल नवी दिल्लीत सांगले. अक्षय ऊर्जेच्या बाबतीत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात सगळ्यात चढ वाढ झाल्या असे त्यांनी सांगले. सुमार 38% वाढून सुमार 21 गिगावॅट झाल्या. येरादारी क्षेत्र आणि घरा कार्बनमुक्त करतले असे त्यांनी सांगले. ते खातीर कॉम्प्रेस्ड सेमिक गॅस आणि पायपातल्यान सेमिक वायू हांचे मदीं मिश्रण करून बायो सीएनजी सुरू करतले असे त्यांनी म्हळे. प्रधानमंत्री कुसुम येवजणेतूत बरी प्रगती झाल्या. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत ही वीज येवजण सुरू जाल्ले तेन्ना सावन फाटल्या आर्थिक वर्षात 1,10,000 परस चड परिवाराक ताचो लाव झाला आणि सुमार 7,00,000 नोकऱ्यो निर्माण झाल्यो असे मंत्री जोशी हांनी सांगले. अक्षय ऊर्जा मळार जाल्ली कामगिरी ही उदरगतीच्या दिकेन एक व्हड पावल आसा असे सोशल मिडिया पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हळा. फाटल्या सप्तकात म्यानमारात जाल्ल्या विध्वंसक भूंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 2,719 पावला. 4,500 परस चड लोक गंभीर जखमी जाल्यात आणि 441 लोक बेपत्ता आसात. म्यानमाराचे लष्करी मुखेली मिन उंग हलवाईंग हांच्या म्हणण्याप्रमाण मरण आयिल्ल्यांचो आंकडो वाढपाची शक्यताय आसा. संकश्टा उपरांत वाठारात आधार आणि बचाव कार्य सुरू आसा. भारत ऑपरेशन ब्रह्माखाला म्यानमाराक आधार साहित्य आणि मजत करीत आसा. फाटल्या सप्तकात म्यानमारात 7.7 तीव्रतेचो भूंयकाप आयिल्लो. थायलंड, व्हिएतनाम, लाओस आणि नैऋत्य चीन ह्या वाठारांनी ताचो परिणाम झालो. राज्यात बेकायदेशीर घुसखोरी आडावपा खातीर खुबशी पावलां उखल्ल्यात अशें त्रिपुराचे मुखेलमंत्री माणिक साह हांणी म्हळा. हातूंत आंतरराष्ट्रीय शिमेवयल्या वाठारांनी जोडपणान गस्त आणि छापे घालप आणि जिल्हो पावण्यार मनीस तस्करी आड युनिट्सची स्थापणूक करप हांचो आसपाव आसा. मुखेलमंत्री साह हांणी काल त्रिपुरा विधानसभेत एका प्रस्नाक जाप दितना हे विशीं सांगले. शिमेचेर सक्रीय आशिल्ल्या बेकायदेशीर घुसखोर आणि दलालां आड गुन्यांव दाखल करतात अशें मुखेलमंत्री माणिक साह हांणी हे वेळार सांगले. हमास बंदकांक सोडपाक न्हयकार दिवन झूज सुरू दवरपाक यत्न करीत आसा अशें इस्रायलान म्हळां. हमास गाझाच्या लोकांची इत्सा आणि रागाकडेन दुर्लक्ष करीत आसा आणि स्वतःच्या नागरिकांचेर दडपशाही करता अशें इस्रायलच्या विदेश मंत्र्यांनी सांगले. हमासान ह्या सप्तकात गाझापट्टीत खुबशा लोकांचो छळ केल्या उपरांत तांची हत्या केली. लेबनॉन तांच्या देशात कार्यरत आशिल्ल्या इस्रायल आड आतंकवादी संघटनांक सोपोवपा खातीर कारवाय करतलो अशी आस लेगीत विदेश मंत्र्यांनी उक्तायला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसात दक्षिण भारतातल्या कांय वाठारांनी गडगड जोगला गारपीट आणि व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज केरळ, माहे आणि दक्षिण कर्नाटकात आणि फाल्या तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल दर्यादेगेवेल्या कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकात व्हड प्रमाणात पाऊस पडटलो. फुडल्या 2 ते 3 दिसात गुजरात, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमाचेर गडगड वीज आणि वराक 60 किलोमीटर वारे मारून हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमात जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. पंजाब किंग्स पंगडान कुरबावलो जिकून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. त्या उपरांत लखनौ सुपर जायंट्स पंगडान निर्धारित 20 षटकात 7-171 धावण्यो केल्यो. त्या उपरांत पंजाब किंग्स पंगडान 16.2 षटकात 2 गड्या वगडावन दिल्ले मोख पुराय केले. ह्या जैता उपरांत पंजाब किंग्स 4 गुणांसयत दुसऱ्या सुवातेर पावला. आयज बेंगलोरात एमए चिदंबरम स्टेडियमात आरसीबी आणि गुजरात जायंट्स पंगडामदी खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. वक्फ दुरुस्ती विधेयक आयज लोकसभेत मांडटले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेन भोव बँकींग केंद्रीकृत संकलन प्रणालीत आणिक 15 बँको जोडल्यात. फाटल्या आर्थिक वर्षात देशाची अक्षय ऊर्जा क्षेत्रात सुमार 35% वाढ झाल्या असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांनी म्हळा. फाटल्या सप्तकात म्यानमारात झाल्ल्या विध्वंसक भूंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो पावलो 2,719. ऑपरेशन ब्रह्माखाला भारताचे बचाव कार्य सुरू. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल झाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.